चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज गुरुवार 4 जून 2020। डोमेस्टिक मार्केट मध्ये देशभरातील बाजारपेठेत मागणी खूपच कमी होती। महाराष्ट्रामध्ये S30 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,180 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 चा व्यापार 3,140 रुपये ते 3,200 रुपये प्रति क्विंटल राहिला। रिसेल रेट S30 साखरेचा व्यापार 3,050 रुपये ते 3,150 रुपये होता। दक्षिण कर्नाटकामध्ये S30 साखरेचा व्यापार 3,240 रुपये ते 3,275 रुपये राहिला, तर M30 व्यापार 3,325 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये M30 व्यापार 3,150 रुपये ते 3,190 रुपये होता। गुजरातमध्ये S30 व्यापार 3,151 रुपये ते 3,161 रुपये राहिला, तर M30 व्यापार 3,091 रुपये ते 3,201 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30 व्यापार 3,275 रुपये ते 3,350 रुपये होता, तर M30 व्यापार 3,325 रुपये ते 3,400 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $378.90 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.54 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.493 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.0660 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 2,800 रुपये प्रति बॅरल। क्रूड WTI $36.98 होते। इक्विटी। BSE सेन्सेक्स 128.84 अंकांनी खाली येऊन 33,980.70 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 32.45 अंकांनी खाली येऊन 10,029.10 अंकावर बंद झाला।